श्रीमद भागवत महापुराण चौथा स्कंध एकादश अध्याय स्वयंभू म्हणून ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजावणे. मैत्रे म्हणाले, ऋषींचे हे बोलणे ऐकून ध्रुवाने आचमन करून नारायणास्त्र आपल्या धनुष्यावर चढवले. तो बाण योस्ताज यक्षांनी रचलेल्या माया त्याच क्षणी नष्ट झाल्या. जसे ज्ञानाचा उदय होताच अविद्यादी क्लेश नष्ट होतात. नारायणास्त्र धनुष्यावर चढविताच त्यातून राजहंसासारखे पंख आणि सोन्याचे फाळ असलेली तीक्ष्ण बाण बाहेर पडले आणि ज्याप्रमाणे मोर ओरडत वनामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे भयानक सुसू आवाज करीत शत्रुसेनेत घुसले. त्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी शत्रूंना बेचैन केले. तेव्हा त्या रणांगणात अनेक यक्षांनी अत्यंत रागाने आपापली शस्त्रास्त्रे उगारली आणि ज्याप्रमाणे मोठमोठे साप फणा उभारून गरुडाकडे धाव घेतात त्याप्रमाणे ते चहू बाजूने ध्रुवावर तुटून पडले. त्यांना समोर येताना पाहून ध्रुवाने आपल्या बाणांनी त्यांचे हात, मांड्या, खांदे, पोट इत्यादी अवयव छिन्नविच्छिन्न करून त्यांना जेथे ऊर्ध्वरेता मुनिगण सूर्यमंडलाचा भेद करून जातात त्या सर्वश्रेष्ठ सत्यलोकात पाठवले. पितामह स्वयंभू मनुंनी जेव्हा हे पाहिले की दिव्य रथावर आरूढ झालेला ध्रुव अनेक निरपराध यक्षांना मारत आहे तेव्हा त्यांना त्याची दया आली. हे पुष्कळ ऋषींना बरोबर घेऊन तेथे गेले आणि आपला ना तो ध्रुव याला समजावू लागले. मनु म्हणाले, वत्सा, पुरेपुरे इतका क्रोध करणे बरे नाही, कारण हे पापी नरकाचे द्वार आहे. याच्याच अधीन होऊन तू या निरपराध यक्षांचा वध केला आहेस. बाबा रे, तू जो हा निर्दोष यक्षांचा संहार करीत आहेस ते आपल्या कुलाला शोभणारे कर्म नाही. साधू पुरुष याची निंदा करतात. मुला, तुझे आपल्या भावावर प्रेम होते म्हणून त्याच्या वधाने संतप्त होऊन तू एका यक्षाने अपराध केल्याबरोबर त्यानिमित्ताने पुष्कळांची हत्या केलीस. या जड शरीरालाच आत्मा समजून याच्याविषयी पशुप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणे हा भगवत सेवा करणाऱ्या साधूंचा मार्ग नव्हे. प्रभूंची आराधना करणे फार कठीण आहे, परंतु तू बालपणीच संपूर्ण भूतांचे आश्रयस्थान अशा श्रीहरींची सर्व भूतात्मभावाने आराधना करून त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले आहेस. तुला तर प्रभू आपला प्रिय भक्त समजतात आणि भक्तजन सुद्धा तुझा आदर करतात. तू साधूजनांचा मार्गदर्शक आहेस, तरी सुद्धा तू असे निंद्यकर्म कसे केलेस? सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबद्दल सहनशीलता, कनिष्ठांच्याबद्दल दया, बरोबरींच्या लोकांबद्दल मित्रता आणि सर्वांशी समतेने वागण्यानेच प्रसन्न होतात. तितिक्षया करुणया मैत्र्याचाखिल जंतुषु समत्वेन च सर्वात्मा भगवान संप्रसीदती. सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबद्दल सहनशीलता, कनिष्ठांच्याबद्दल दया, बरोबरीच्या लोकांबद्दल मित्रता आणि सर्वांशी समतेने वागण्यानेच प्रसन्न होतात. आणि प्रभू प्रसन्न झाल्यावर पुरुष सत्वादी गुण आणि त्यांचे कार्यरूप लिंग शरीर यापासून मुक्त होऊन परमानंद स्वरूप अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो. देहरूपात परिणत झालेल्या पंचमहाभूतांपासूनच या जगात स्त्री पुरुष उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यांच्या परस्पर समागमाने दुसऱ्या स्त्री पुरुषांची उत्पत्ती होते. अशा प्रकारे भगवंतांच्या मायेपासून सत्वादी गुणांमध्ये कमी जास्तपणा झाल्याने जशी भूतांपासून शरीराची रचना होते त्याचप्रमाणे त्यांची स्थिती आणि प्रलय सुद्धा होतो. निर्गुण परमात्मा तर यांमध्ये केवळ निमित्त मात्र आहे. त्याच्या आश्रयानेच हे कार्यकारणात्मक जग चुंबकाच्या सान्निध्याने लोखंड फिरावे तसे फिरत राहते. कालशक्तीमुळे क्रमशः सत्वादी गुणांमध्ये क्षोभ झाल्याने भगवंतांची शक्ती सुद्धा सृष्टी इत्यादी रूपांमध्ये व्यक्त होते. म्हणून भगवंत अकर्ता असूनही जगाची निर्मिती करतात आणि संहार करणारे नसूनही त्याचा संहार करतात. खरोखर त्या अनंत प्रभूंची लीला सर्वथैव अचिंतनीय आहे. कालस्वरूप अव्यक्त परमात्माच स्वतः अंतरहित असूनही जगाचा अंत करणारे आणि अनादि असूनही सर्वांचे आदी करता आहे. तेच एका जीवापासून दुसऱ्या जीवाला उत्पन्न करून सृष्टी निर्माण करतात. तसेच मृत्यूच्या द्वारा मारणाऱ्यालाही सुद्धा मारून तिचा संहार करतात. हे काल भगवान संपूर्ण सृष्टीमध्ये समान रूपाने प्रविष्ट झालेले आहे. त्यांचा कोणी मित्र नाही की कोणी शत्रू नाही. ज्याप्रमाणे वारा वाहू लागल्यानंतर त्याच्या पाठोपाठ धूळही उडते, त्याचप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्माच्या अधीन होऊन कालाच्या मागोमाग धावत असतात. सर्वसमर्थ श्रीहरी कर्मबंधाने बांधलेल्या जीवाच्या आयुष्याची वृद्धी आणि क्षय करतात, परंतु ते स्वतः या दोहोपासून अलिप्त आणि आपल्या स्वरूपात स्थित आहेत. हे राजा, या परमात्म्यालाच मीमांसक कर्म, चार्वाक स्वभाव, वैशेषिक काल, ज्योतिषी देव आणि कामशास्त्रज्ञ काम म्हणतात. बाळा, ते भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण याचे विषय नाहीत. महदादी अनेक शक्ती सुद्धा त्यांच्यापासूनच प्रकट झालेल्या आहेत. ते काय करू इच्छितात ही गोष्ट या जगात कोणालाच माहीत नाही, तर आपले मूळ कारण असणाऱ्या त्या प्रभूंना कोण जाणू शकेल. पुत्रा, हे कुबेराचे सेवक तुझ्या भावाला मारणारे नव्हे, कारण मनुष्याच्या जन्म मरणाचे वास्तविक कारण ईश्वरच आहे. तेच विश्वाचे निर्माते, पालनकर्ते आणि संहार करणारे आहेत. परंतु ते अहंकार शून्य असल्यामुळे गुण आणि कर्मापासून नेहमी अलिप्त असतात. सर्व प्राण्यांचा अंतरात्मा, नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या मायाशक्तीने युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे वाहतात, त्याचप्रमाणे जगाची रचना करणारे ब्रह्मदेव इत्यादी नामरूप दोरीने बांधलेले त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. ते अभक्तांना मृत्यूरूप आणि भक्तांना अमृतरूप आहेत. तसेच विश्वाचे एकमात्र आधार आहेत. बाळा, तू सर्वस्वी त्या परमात्म्यालाच शरण जा. हे बाळा, तू 5 वर्षाचा असतानाच आपल्या सावत्र मातेच्या कठोर वचनांनी व्यथित होऊन आईची मांडी सोडून वनामध्ये गेला होतास. तेथे तपश्चर्या करून ज्या ऋषिकेश भगवंतांची आराधना करून तू त्रैलोक्याच्या ही वरचे ध्रुवपद प्राप्त केलेस आणि जे तुझ्या वैरभाव नसलेल्या सरळ हृदयामध्ये वात्सल्याने विशेष रूपाने विराजमान झाले होते, त्या निर्गुण, अद्वितीय, अविनाशी आणि नित्यमुक्त परमात्म्याच्या अध्यात्मदृष्टीने आपल्या अंतःकरणात शोध घे. हा भेदभावमय प्रपंच वस्तुतः नसतानाही त्याच्यामध्ये प्रतीत होत आहे. असे केल्याने सर्व शक्तिसंपन्न परमानंद स्वरूप सर्वांतर्यामी भगवान अनंतामध्ये तुझी दृढ भक्ती उत्पन्न होईल आणि तिच्या प्रभावाने तू मी माझे या रूपाने दृढ झालेल्या अविद्यारूपी गाठीला छेदून टाकशील. राजन, ज्याप्रमाणे औषधाने रोग बरा केला जातो, त्याचप्रमाणे मी तुला जो उपदेश केला आहे त्याचा विचार करून आपला क्रोध आवर. कल्याण मार्गाला क्रोध हा अत्यंत विरोधी आहे. भगवान तुझे मंगल करोत. क्रोधाधीन पुरुषाचे सर्वात मोठे भय वाटते. म्हणून जो बुद्धिमान पुरुष असे इच्छितो की आपल्यापासून कोणत्याही प्राण्याला भय असू नये आणि स्वतःलाही कोणापासून भय असू नये, त्याने क्रोधाच्या अधीन कधीच होऊ नये. हे माझ्या भावाला जाणणारे आहेत असे समजून तू इतक्या यक्षांचा हे माझ्या भावाला मारणारे आहेत असे समजून तू इतक्या राक्षसांचा संहार केलास, त्यामुळे तुझ्याकडून भगवान शंकरांचा सखा कुबेर याचा मोठा अपराध झाला आहे. म्हणून पुत्रा, जोपर्यंत महापुरुषांचे तेज आमच्या कुलावर आघात करीत नाही, तोवरच विनम्र भाषण आणि विनय यांच्याद्वारा ताबडतोब त्यांना प्रसन्न करून घे. अशा प्रकारे स्वयंभू मनूंनी आपला नातू ध्रुव याला उपदेश केला. तेव्हा ध्रुवाने त्यांना नमस्कार केला. त्यानंतर ते महर्षींसह आपल्या लोकी गेले. ओम इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्याम संहितायाम चतुर्थस्कंधे एकादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु.